आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 65% अधिक मतदान. 1995 नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह. कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजनचं उद्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ PDKV ग्राउंड दाभा इथं होणार उद्घाटन. 25 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यशाळांचं आयोजन. CBSEच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून आणि 55व्या इफ्फी महोत्सवात प्रसारभारतीच्या वेव्ह या नवीन OTT मंचाचं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात 65% अधिक मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल. त्यानुसार या टक्केवारीत आणखी 1 ते 2 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. 1995च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. 1995च्या विधानसभा निवडणुकीत 71.69% मतदारांनी मताधिकार बजावला होता. राज्यात सर्वाधिक 76% मतदानाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात झाली. अहिल्यानगर बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली हिंगोली जालना परभणी सांगली सातारा या जिल्ह्यांमध्येही 70%पेक्षाही जास्त मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी 52% मतदान मुंबई शहर या जिल्ह्यात नोंदवलं गेलं. मुंबई उपनगर जिल्ह्यात 55.77% मतदानाची नोंद झाली. ठाण्यात 56% मतदान झालं. हे 3 जिल्हे वगळता इतरत्र 60%पेक्षा जास्त मतदान झालं. मतदारसंघाचा विचार करता चंद्रपूरच्या चिमूर आणि कोल्हापूरच्या कागलमध्ये 81%पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं. राज्यातल्या 27 पेक्षा जास्त मतदारसंघात 75% अधिक मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी 44.49% मतदान कुलाबा मतदारसंघात झालं. अंबरनाथ मुंबादेवी धारावी आणि भिवंडी पूर्वमध्ये 50%पेक्षाही कमी मतदान झालं आहे. दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्यानं आघाडी घेतली असली तरी गडचिरोली जिल्ह्यानं सर्व राज्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आदिवासी बहुल जिल्हा असून सुमारे 38% जनता ही आदिवासी समाजाची आहे. नैसर्गिक साधन संपत्तीनं नटलेला हा भूप्रदेश असला तरी नक्षलवादी कारवायांमुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. इथल्या जनतेला विकासाचं महत्व पटवून देण्यात आलं आणि बंदुकीच्या गोळीला मतदानानं उत्तर देण्याचं आवाहन त्यांना करण्यात आलं त्यामुळे संदेशाचा सकारात्मक परिणाम दिसून आला अशी माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांचे फायदे नागरिकांना दिसून आले त्यामुळेही त्यांनी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल गयाना देशातल्या सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ एक्सलन्सनं गौरवण्यात आलं. मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत गयाना देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता आदींसाठी मोदी यांना या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गयानाच्या स्टेट हाऊसमध्ये एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा सन्मान दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. हा दौरा म्हणजे परस्पर देशातील मैत्री अधिक दृढ करण्याचा भारताच्या कटिबद्धतेचा पुरावा असल्याचं ते म्हणाले. भारत गयानामधले संबंध सामायिक इतिहास सांस्कृतिक वारसा आणि उभय देशांचा परस्परांवरचा विश्वास यावर आधारित असल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 जणांनी हौतात्म्य पत्करलं होतं. त्यांच्या या हौतात्म्याचं स्मरण म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही उपस्थिती नोंदवली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजनचं उद्घाटन उद्या 22 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी 10:30 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ PDKV ग्राउंड दाभा इथं होणार आहे. उद्घाटनानंतर मुख्य सभागृहात 12:00 विदर्भातील दुग्ध व्यवसाय वाढीच्या संधी विषयावर महत्वाची परिषद होईल. भारतातील कृषी उत्पादनांचं उत्पादन करणाऱ्या अनेक नामवंत कंपन्या, संशोधन संस्था, सरकारी विभाग, विविध राज्य, कृषी विद्यापीठं, प्रगत कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि सेवा क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांचा यात सहभाग होणार आहे. IIT खरगपूर, FTPIचे स्टार्टअप्स तसंच माहिती तंत्रज्ञानाचे स्वतंत्र स्टॉल्स राहणार असून ड्रोनची प्रात्यक्षिकं देखील बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाची यावर्षीची संकल्पना शेतकरी सक्षमीकरणासाठी यंत्र, तंत्र आणि व्यापारवाढीचे मंत्र अशी राहणार आहे. 400 अधिक कंपन्यांनी आपला सहभाग अॅग्रोव्हिजनमध्ये निश्चित केला आहे. यावर्षीच्या अॅग्रोव्हिजनमध्ये 41 विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातील. या कार्यशाळांमध्ये शेतकऱ्यांना देशभरातील तज्ञांचं मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकऱ्यांकडून शिकण्याची अनोखी संधी मिळणार आहे. यात कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर, फुलशेती, भाजीपाला, बियाणं उत्पादन, हळद आणि आलं लागवड प्रक्रिया, बांबू लागवड, औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, कृषी रसायनांचा योग्य वापर, तेलबिया उत्पादन, रेशीम शेती, शेळी मेंढी पालन, मधमाशी पालन, नैसर्गिक शेती, विदर्भातील अॅग्रो टुरिझमच्या संधी, कुक्कुटपालन यासारख्या महत्वाच्या विषयांचा समावेश आहे. शेतकरी, उत्पादक, ग्राहक, कृषी विद्यार्थी आणि कृषीप्रेमींनी अॅग्रोव्हिजनला भेट द्यावी तसंच शेतकऱ्यांनी कार्यशाळा आणि परिसंवादांचा लाभ घ्यावा असं आवाहन अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ CD माई, आयोजन सचिव रवी बोरटकर आणि समिती सदस्यांनी केलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज CBSEनं केली. 10वी बोर्डाच्या परीक्षा 18 मार्चला तर 12वीच्या परीक्षा 4 एप्रिल रोजी संपतील. CBSEनं यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या 86 दिवस आधीच वेळापत्रक जाहीर केलं असून प्रत्येक विषयाच्या परीक्षेमध्ये पुरेसा अवधी राखण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक विविध प्रवेश परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन ठरवण्यात आलं आहे. एका दिवशी कोणत्याही 2 विषयांची परीक्षा येऊ नये याची काळजी घेऊन 40,000 विषयांच्या पर्यायांची पडताळणी करून बोर्डानं हे वेळापत्रक तयार केलं आहे. CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बिटकॉईन घोटाळ्याअंतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार आरोपींना 80,000 बिटकॉईनच्या माध्यमातून 6,606 कोटी रुपयांचा निधी 9 परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. या प्रकरणी गौरव मेहता यालाही काल समन्स बजावण्यात आलं आहे. गोव्यामध्ये सुरू असलेल्या 55व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज प्रसार भारती या राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण माध्यमाच्या वेव्स या OTT मंचाचं उद्घाटन केलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. जुन्या काळातला करमणूक ठेवा नव्या तंत्रज्ञानात लोकांसमोर आणण्यासाठी या मंचाची निर्मिती करण्यात आली आहे. वेव या मंचाच्या माध्यमातून रामायण, महाभारत, शक्तिमान आणि हमलोक सारख्या मालिका पुन्हा पाहता येणार आहेत. इतर OTT मंचापेक्षा वेव वैशिष्ट्यपूर्ण असेल असं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सैगल म्हणाले. वेवद्वारे 12 भाषांमधले 10 प्रकारचे कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहेत. अयोध्येतल्या राम मंदिरातल्या आरतीचं थेट प्रसारण, त्याचप्रमाणे मन की बातही प्रसारित केली जाईल. वेवनं हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, कन्नड, मल्याळम, तेलगू, तामिळ, गुजराती, पंजाबी, आसामी यासह 12 पेक्षा जास्त भाषांमधील आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनासह भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या सर्वसमावेशक भारतीय कथांसह एक मोठा समूह म्हणून OTT मंचावर प्रवेश केला आहे. वेवनं FTII, अन्नपूर्णा, AAFT यासारख्या चित्रपट आणि माध्यम प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीपूर्व वर्षात बनवलेल्या चित्रपटांसाठीही आपले पोर्टल उपलब्ध केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 65% अधिक मतदान, 1995 नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह. कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजनचं उद्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ PDKV ग्राउंड दाभा इथं होणार उद्घाटन. 25 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यशाळांचं आयोजन. सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून आणि 55व्या इफ्फी महोत्सवात प्रसार भारतीच्या वेव या नवीन ओटीटी मंचाचं उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.